आता काँग्रेसचे केंद्रीय गृहमंत्री श्री शिवराज पाटील पहा, ते चकाचक सफेद सूट आणि सफारी घालतात. ते ऑफिसमधून घरी आले, त्यांना खबर देण्यात आली की आतंकवाद्यांनी दिल्लीत बॉम्बस्फोट केला आहे. त्यांनी तिथे त्वरित जायला हवं, पण त्यांनी सूट बदलला, स्फोटाच्या ठिकाणी पोहोचले आणि नंतर पुन्हा सूट बदलला. आता तुम्ही म्हणाल की कपडे बदलण्यात एवढी कोणती मोठी गोष्ट आहे, ते तर सगळेच करू शकतात. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ते लातूरमधून निवडून आलेले संसद सदस्य आहेत आणि लातूर हे शेतकऱ्यांचं घर आहे. ह्या लोकांचे दोन चेहरे असतात, एक शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी आणि दुसरा जो खरा चेहरा असतो तो.